आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां बागा वरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी क्षयरोग निर्मुलना खातीरची भारताची वचनबद्धताय स्पश्ट केल्या आनी प्रभावी रणनितीचेर भर दिला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल 2 नव्या अत्याधुनीक डिझायन सुविधांचे उक्तावण केले. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई आज भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून सोपूत घेतले. नामनेच्या कान फिल्म फेस्टिवलाची काल भव्य सुरवात झाली. खेलो इंडिया युथ गेम्सान महाराष्ट्रान 120 पदकां मेळून पदक तालिकेन वर्चस्व राखला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीन तांच्या निवासस्थानार राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यावळीविशी उंचेल्या पावण्यावेल्या नियाळ बसकेची येजमानकी चलयली. 2024 वर्सा क्षयरोग दुयेंतींचे बेगीन निदान आनी उपचार करपाच्या मळार जाल्ल्या म्हत्वाच्या प्रगतीची तोखणाय करून प्रधानमंत्र्यांनी देशभरान यशस्वी धोरणां वाडोवपाचे आवाहन केले. भारतांतल्यान क्षयरोग ना करपाच्या भारताच्या वचनबद्धतेचो तांणी पुनरुच्चार केलो. हालींच सोपिल्ल्या 100 दिसांच्या टीबी मुक्त भारत मोहिमेचो प्रधानमंत्र्यांनी नियाळ घेतलो, जातून उच्च केंद्रीत जिल्ह्यांचो आसपाव आशिल्लो, जातून 12,97,00,000 संभाव्य दुयेंतींची तपासणी केल्ली, तातूंतले 7,19,000 क्षयरोगाचे दुयेंती सापडले, तातूंत 2,85,00,000 क्षयरोगाची लक्षणां नाशिल्ल्या दुयेंतींचो आसपाव आशिल्लो. 1,00,000 नवे निक्षय मित्र ह्या मोहिमे वेळार ह्या यत्नांत सामील जाले, जे जनभागीदारी खातीर एक आदर्श जाला. शारी किंवा ग्रामीण भागाचेर तशेंच वेवसायाचेर आधारीत क्षयरोग दुयेंतीच्या प्रवृत्तीचे कल लक्षांत घेवन ताचें विश्लेशण करपाची गरज आसा, अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. खास करून बांदकाम, खण, कापड गिरणी आनी हेर क्षेत्रांतल्या कामगारांच्या गटांची वळख करपाक हे उपेगी थारतले, जांकां बेगीन चाचणी उपचार करपाची गरज आसा. क्षयरोग निर्मुलना खातीर एक मुखेल पावल म्हणून जनभागीदारीच्या माध्यमांतल्यान नितळसाणेचे म्हत्व प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केले. ह्या बसकेन केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा, प्रधानमंत्र्यांचे मुखेल सचीव डॉ पीके मिश्रा आनी हेर वरिष्ठ अधिकारी हाजीर आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पाकिस्तानाक कडक संदेश दित म्हळे की पाकिस्तानान अशी खंयचीच सुवात उरूं ना जंय दहशतवाद्यांक शांततेन श्वास घेवंक मेळटलो. तांणी म्हळे आतंकवाद्यांक तांच्या घरांत सोपोवपाची तांक भारताकडे आसा. पंजाबांतल्या आदमपूर हवाय दळ तळाचेर हवाय दळाच्या कर्मचाऱ्यांक संबोधित करतना मोदी हांणी हे सांगले. ऑपरेशन सिंदूराच्या यशाची तोखणाय करतना प्रधानमंत्र्यांनी म्हळे भारतान पाकिस्तानातले 9 आतंकवादी तळ नष्ट केल्यात आनी 100 आतंकवाद्यांक मारल्यात. ऑपरेशन सिंदूराच्या यशाची तोखणाय करतना प्रधानमंत्र्यांनी म्हळे हे भारताचे धोरण हेत आनी निर्णायकतेचे जैत आसा. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल नॉयडा आनी बेंगलुरू हांगा 2 नव्या अत्याधुनीक डिझायन सुविधांचे उक्तावण केले. नव्या सुविधेचे वेगळेपण अधोरेखित करतना केंद्रीय मंत्र्यांनी म्हळे अत्याधुनीक 3 नॅनोमिटर चीप डिझायनाचेर काम करपी हे भारताचे पहिले डिझायन केंद्र आसा, जे जागतिक सेमीकंडक्टर नवनिर्माण समुदायान भारताची सुवात घटमूट करपाक एक मुखेल वाटचिरो थारतले. भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेच्या वाढत्या गतीचेर उजवाड घालतना तांणी सांगले उत्तर प्रदेशान या मुखेल सेमीकंडक्टर डिझायन केंद्राचे उक्तावण हे देशभरान उपलब्ध आशिल्ल्या समृद्ध प्रतिभेचो वापर करपी पुराय भारतीय परिसंस्था विकसित करपाचे दिकेन एक म्हत्वाचे पावल आसा. एब्रील 2024 ते फेब्रेर 2025 या काळात देशान कोळशाची आयात फाटल्या अर्थिक वर्षाच्या त्याच कालावधीच्या तुलनेत 9.2% उणी आशिल्ली. फाटल्या वर्सा एब्रील ते अंदू फेब्रेर मेरेन देशान कोळशाची आयात 22 कोटी टन परस मातशी चड आशिल्ली, जाल्यार फाटल्या वित्तीय वर्साच्या त्याच काळांत ती सुमार 24.20 कोटी टन आशिल्ली, अशें कोळसो मंत्रालयान निवेदनान सांगला. आयात उणी जाल्ल्यान सुमार 6.93 अब्ज डॉलर्स परकी चलनाची बचत जाल्या, अशें निवेदनान म्हळा. तशेंच एब्रील 2024 ते फेब्रेर 2025 ह्या काळांत फाटल्या वर्साच्या तुळेन कोळसो आधारीत वीज निर्मितीन 2.87% वाड जाल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवय आज भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून सोपूत घेतले. राष्ट्रपती भवनात जावपी खाशेल्या सुवाळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यायमूर्ती गवय हांका सोपूत दितल्यो. काल निवृत्त झाले सरन्यायाधीश संजीव खन्ना हांची सुवात न्यायमूर्ती बी आर गवय घेतले. सरकारान अधिकृतपणान 23 सप्टेंबर हो दीस आयुर्वेद दीस मनोवपाचो थारायला. राजपत्रीत अधिसूचनेवरवीं हो बदल अधिसूचित केला. आतां मेरेन धनत्रयोदशीक आयुर्वेद दीस मनयताले अशें आयुष मंत्रालयान म्हळां. आयुर्वेद ही एक शास्त्रीय परिणाम सिद्धन सर्वंकक्षक औषध प्रणाली म्हणून तिचो प्रचार करपा खातीर दर वर्सा आयुर्वेद दीस मनयतात. येत्या त्या दशकांत धनत्रयोदशीच्या तारखेन 15 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या मजगतीं खूपच बदल जावपाचे आशिल्ल्यान हो दीस राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पांवड्यार मनोवपा खातीर लॉजिस्टीक आव्हानां निर्माण जावपाक शकतलीं अशें मंत्रालयाचे लक्षांत आयले. नव्यान थारायल्ली तारीख आपणावची आनी दर वर्सा 23 सप्टेंबराक आयुर्वेद दिसाचे उत्सवान सक्रीयपणान वांटो घेवचो अशें मंत्रालयान नागरिकांक, भलायकी वेवसायिकांक, शिक्षणीक संस्थांक आनी आंतरराष्ट्रीय भागीदारांक आवाहन केलां. अन्नधान्याचे दरान व्हड प्रमाणात घट झाल्ल्यान भारतातली किरकोळ चलनवाढ मार्च महिन्यात 3.34% आशिल्ली ती एब्रिलात 3.16% झाली. सांख्यिकीन कार्यावळी अंमलबजावणी मंत्रालयान जाहीर केल्ल्या आंकड्या प्रमाण जुलै 2019 उपरांत ही वर्स दर वर्साची सगळ्यांत उणी चलनवाढ आसा. मजगतीं गांवगिऱ्या वाठारांनी चलनवाढ 2.92% आनी शारांतल्या वाठारांनी 3.36% आसा. मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण एब्रिल महिन्यात प्रमुख मारकाय दर आणि अन्नधान्याच्या मारकाय दरात लक्षणीय घट झाल्या. हे मुखेलपणान भाजीपालो, दाळ आणि उत्पादनां, फळां, मांस आणि नुस्ते, वैयक्तीक जतनाय वस्तू, कड्डणां उत्पादनाचे दर उणे झाल्ल्यान झाल्या. भारतीय हवामान खात्यान आज आसाम आणि मेघालयात कांय सुवातींनी उटंगार ते अतिउटंगाराच्या पावसाचो अदमास उक्तायला. फुडले 3 दीस अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयात घोग्यांनी पाऊस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या 3 दिसांत मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि बिहारात गडगड आणि जोगला मारून वादळी वाऱ्याबरोबर हलको ते मध्यम पाऊस पडपाचो अदमास खात्यान उक्तायला. नामनेच्या कान फिल्म महोत्सवाची काल फ्रेंच रिव्हिएरात भव्य सुरवात झाली. 12 दिसांच्या 78व्या कान फिल्म फेस्टिवलान जगप्रसिद्ध फिल्म निर्माते सितारे आणि सिनेमा मोगी एकठांय येतले. उक्तावण सुवाळ्यात नामनेचो अमेरिकन अभिनेतो, निर्मातो, दिग्दर्शक रॉबर्ट डिनिरो हाका मानद पाम दी ओर सन्मान भेटयलो. नामनेचो अभिनेतो लिओनार्दो दी काप्रियोन ताका हो भोवमान भेटयलो. उत्तराखंडात आज नैनिताल जिल्ह्यातल्या काट कोदमांतल्यान आदि कैलाश आणि ओम पर्वत यात्रा सुरू जाता. कुमाव मंडळ विकास निगमान यात्रेकरूंचे सोयी खातीर आणि सुरक्षे खातीर व्यापक व्यवस्था केल्या. खेलो इंडिया युथ गेम्सान महाराष्ट्रात 10व्या दिसा 9व्या सर्तींनी आनीक पदकां जिखून पदक तालिकेन 100 पदकांचो टप्पो पार केलो. महाराष्ट्रान 120 पदकांसयत पदक तालिकेन वर्चस्व राखला. हातूंत 46 भांगरां आनी 38 रुपया पदकाचो आस्पाव जाता. राजस्थानान 19 भांगरां 9 रुपया पदकासयत 42 पदकां घेवन दुसरे सुवातेर आसा. हरियाणा 17 भांगरां 13 रुपया पदकासयत 57 पदकां घेवन तिसऱ्या सुवातेर आसा. कर्नाटका 4थ्या सुवातेर आसा. खेलो इंडिया युथ गेम्साचो फाल्यां बिहारान समारोप जातलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी क्षयरोग निर्मुलना खातीरची भारताची वचनबद्धताय स्पश्ट केल्या आनी प्रभावी रणनितीचेर भर दिला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल 2 नव्या अत्याधुनीक डिझायन सुविधांचे उक्तावण केले. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई आज भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून सोपूत घेतले. खेलो इंडिया युथ गेम्सान महाराष्ट्रान 120 पदकां मेळून पदक तालिकेन वर्चस्व राखला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 5:30.